Book 2
73
Можно. Разрешается что-то сделать.
Парванги асне.
Тебе уже можно водить машину?
Тула гаади чалавнячи परवानगी आहे का?
तुला गाडी चालवण्याची परवानगी आहे का?
Тебе уже можно пить алкоголь?
तुला दारू पिण्याची परवानगी आहे का?
Тебе уже можно одному за границу?
तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का?
तुला एकट्याने परदेशी प्रवासाची परवानगी आहे का?
Можно. Разрешается что-то сделать.
परवानगी देणे.
Нам можно здесь курить?
आम्ही इथे धूम्रपान करू शकतो का?
Здесь можно курить?
इथे धूम्रपान करण्याची परवानगी आहे का?
Можно заплатить кредитной карточкой.
एखादा कोणी क्रेडिट कार्डने पैसे देऊ शकतो का?
Можно заплатить чеком.
एखादा कोणी धनादेशाने पैसे देऊ शकतो का?
Можно заплатить только наличными.
एखादा कोणी फक्त रोखच पैसे देऊ शकतो का?
Можно быстренько позвонить.
मी फोन करू का?
Можно быстренько кое-что спросить.
मी काही विचारू का?
Можно мне что-то сказать?
मी काही बोलू का?
Ему нельзя спать в парке.
त्याला उद्यानात झोपण्याची परवानगी नाही.
Ему нельзя спать в машине.
त्याला गाडीत झोपण्याची परवानगी नाही.
Ему нельзя спать на вокзале.
त्याला रेल्वे स्टेशनवर झोपण्याची परवानगी नाही.
Нам можно присесть?
आम्ही बसू शकतो का?
Можно нам посмотреть меню?
आम्हाला मेन्यू मिळू शकेल का?
Можно нам заплатить раздельно?
आम्ही वेगळे वेगळे पैसे देऊ शकतो का?